हरे कृष्ण। या ठिकाणी नारद मुनी ध्रुव महाराजांना अतिशय काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक भगवंताच्या रूपाचं चिंतन करण्याचं सूचना करत आहेत। जर कोणी अशा प्रकारे भगवंताच्या रूपावरती ध्यान केलं तर त्याचं कधी पतन होणार नाही। एवं भगवतो रूपम सुभद्रम ध्यायतो मनहा निवृत्त्या परया तूर्णम संपन्नम न निवर्तते। तर जो कोणी अशा प्रकारे भगवंतावर मन एकाग्र करून भगवंताचं ध्यान करेल निश्चितपणे लवकरच तो सर्व भौतिक दूषणातून मुक्त होईल। अशा प्रकारच्या दृढ ध्यानाला समाधी म्हटलेले। जो सदैव भगवंताची प्रेममय सेवा करत आहे तो कधी पण विचलित होत नाही। या ठिकाणी अर्चना मार्ग किंवा पंचरात्रिकी विधीचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये भक्त भगवंताच्या श्रीविग्रहांची पूजा करतो आणि सदैव त्यांचं चिंतन करतो, अशा प्रकारे त्याला समाधी प्राप्त होते। असा व्यक्ती जो सदैव भगवंताचा सेवा करत आहे तो निश्चितपणे मनुष्य जन्माची परिपूर्णता प्राप्त करत आहे। नारद मुनी म्हणाले, जपश्च परमो गुह्या श्रूयता मे नृपात्मज यम सप्तरात्रम प्रपठन पुमान पश्यति खेचराम। हे राजपुत्रा, मी तुला आता एक मंत्र सांगतो, तू ध्यान करताना त्या मंत्राचा जप कर। जो काळजीपूर्वक सात रात्रही या मंत्राचा जप करेल त्याला सिद्ध पुरुषांचं दर्शन प्राप्त होईल। त्या सृष्टीमध्ये सिद्धलोक नावाचं लोक आहे, ज्या ठिकाणी अष्टसिद्धी प्राप्त केलेले योगी राहतात, ज्यामध्ये लहानात लहान होणे किंवा हलक्यात हलकं होणे, मोठ्यात मोठं होणे, जी काही इच्छा आहे ती प्राप्त करणे किंवा एखादा ग्रह तयार करणे, अशा अनेक सिद्धी त्या लोकांना प्राप्त होतात। नारद मुनी ध्रुव महाराजांना भगवंताच्या रूपावरती ध्यान करण्याकरता सांगितलं आणि त्याचबरोबर जपण्याकरता मंत्र पण दिलं, जेणेकरून सात दिवसामध्येच तो परिपूर्ण होईल। ते या ठिकाणी जप केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे। तर नारद म्हणतात की हा गुह्यतम जप आहे, मग भागवतमध्ये याचं का वर्णन केलेलं आहे? तर मंत्र जो आहे हा कुठे पण लिहिलेला असू शकतो, पण जोपर्यंत व्यक्ती गुरुपरंपरेतून तो मंत्र स्वीकारत नाही तोपर्यंत त्याचा प्रभाव होत नाही। या ठिकाणी अजून एक मुद्दा आपण लक्षात घेऊ शकतो की ध्यान करता करता आपण जप करू शकतो। या युगामध्ये हरे कृष्ण मंत्राचा जप हा सर्वोत्तम उपाय आहे आणि जेव्हा केव्हा आपण हरे कृष्ण मंत्र जप करत भगवंताचं रूप पाहतो तर अजूनच त्याला सहजरीतीने परिपूर्णता प्राप्त होते। तर कृत्रिमपणे आपण भगवंताचं रूप पाहण्याचा प्रयत्न करू नये, पण आपण जर अपराध रीतीने जर भगवंताचं जप करत गेलो तर भगवंत स्वतःहून त्या जप करणाऱ्या व्यक्तीसमोर प्रकट होतील। त्यामुळे आपण केवळ भगवंताच्या नामावरती ध्वनीवरती आपण एकाग्र केलं पाहिजे। आणि मग नारद मुनींनी मंत्र सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रे नानेन देवस्य कुर्या द्रव्यमयीं बुधा सर्पया सपर्या विविधे द्रव्ये देशकाल विभागवित। कि हा 12 अक्षरांचा मंत्र आहे, त्याचा तुम्ही जप करा। अशा प्रकारे नारद मुनींनी त्यांना मंत्र कसा जप करायचा, वेगवेगळे नियम कसे पाळायचे यांच्याविषयी सूचना दिल्या। हा जो ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र आहे ह्याला द्वादश अक्षर मंत्र म्हटलेला आहे। तर हा वैष्णव मंत्र आहे आणि याची सुरुवात ओंकाराने होत आहे। असं म्हटलेलं आहे की जो ब्राह्मण नाही आहे तो अशा मंत्राचा जप करू शकत नाही। या ठिकाणी ध्रुव महाराज ब्राह्मण नसताना पण नारद मुनींनी हा त्यांना उपदेश दिलेला आहे। तर याच्यावरून असं सिद्ध होत आहे की जो कोणी वैष्णव मंत्र किंवा मूर्तीची पूजा सुरू करतोय त्याला मंत्र दीक्षा देता येते, मग तो जन्माने कसा का असेल, आणि निश्चितपणे त्याची भगवतधामापर्यंत प्रगती होऊ शकते जर त्याने योग्य रीतीने मंत्र जप केला। हा जो मंत्र आहे हा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून स्वीकारला पाहिजे। आणि असा जो सदैव भगवंताचं चिंतन करणारा व्यक्ती आहे तो पण ज्याप्रमाणे लोखंड आगीमध्ये तापून तापून लाल होतं आणि मग आगीचं कार्य करतं, त्याप्रमाणे जो व्यक्ती प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडून मंत्र स्वीकारतो आणि काळजीपूर्वक रीतीने त्या मंत्राचा जप करतो तो पण शुद्ध होतो। न केवळ आपण मंत्र जप केला पाहिजे पण त्याचबरोबर जे काही फळ आपल्याला मिळतात किंवा अन्न मिळतं ते भगवंताला नैवेद्य आपण दाखवलं पाहिजे। तर ही जी पूजा करण्याची पद्धती आहे ती म्हणजे भगवंताचा नावाचा जप करणं, भगवंताच्या रूपाचं ध्यान करणं, ही काही कृत्रिम नाही आहे। तर ही स्थान काळ देश पाहून देशकाल पात्रे आपण तिचा स्वीकार केलं पाहिजे। आता हे जे कृष्ण भावनामृत आंदोलन आहे संपूर्ण जगामध्ये मूर्तींची स्थापना करत आहे। बऱ्याच वेळा भारतीय जे काही लोक आहेत ते निंदा करतात की असं व्हायला पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे, पण नारद मुनींनी ध्रुव महाराजांचा उपदेश दिला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की देशकाल पात्र पाहून आपण पूजा केली पाहिजे। तर भारतामध्ये जे सहज शक्य आहे ते पश्चिमात जगामध्ये कदाचित सहज शक्य नाही आहे। त्यामुळे जे आचार्य नाही आहेत त्यांना आचार्यांचं कार्य कसं करायचं कळत नाही आणि ते विनाकारण इस्कॉन कार्याची निंदा करतात। आणि असे जे निंदा करणारे लोक आहेत ते कधी पण भारताच्या बाहेर जाऊन ते प्रचार करू शकले नाही आहेत। आणि जर कोणी गेला आणि प्रचार केला एवढं त्यांनी कष्ट केलेले आहेत, एवढा वेळ दिलेला आहे, एवढा धोका स्वीकारलेला आहे, आणि मग त्या व्यक्तीला त्या त्या ठिकाणी परिस्थितीनुसार काही बदल करणं आवश्यक आहे तर हा काही दोष नाही। श्रीपाद रामानुजाचार्य संप्रदायाचे श्रीमद वीरराघव आचार्य ते पण म्हणतात की शूद्रापेक्षा पण तुच्छ कुळात चांडाळ कुळात जन्माला आलेले व्यक्ती पण दीक्षाविधानाद्वारे श्रेष्ठ बनू शकतात। आणि चैतन्य महाप्रभूंचा आदेश आहे की पृथ्वीच्या प्रत्येक गावागावामध्ये या पवित्र नावाचा प्रचार झाला पाहिजे। मग अशा प्रकारे प्रचार केल्याशिवाय ते कसं काय शक्य, विशेषतः चैतन्य महाप्रभूंनी भागवत धर्म आणि कृष्णकथा श्रीमद भगवद्गीता आणि भागवत ह्याचा प्रचार करण्याकरता सांगितलेलं आहे। आणि प्रत्येक भारतीयाला ते म्हणतात परोपकार की इतर लोकांचा आपण उद्धार केला पाहिजे। असं नाही की केवळ हिंदू किंवा भारतीय लोकांनाच वैष्णव बनवावं तर आपण संपूर्ण जगभर जाऊन वैष्णव कुळामध्ये वृद्धी करू शकतो। आणि कृष्ण भावनामृत आंदोलनाचा उद्देशच हे आहे। तर कृष्ण भावनामृत आंदोलन चांडाळ म्लेच्छ यवन सगळ्यांना प्रचार करत आहे। आणि श्री सनातन गोस्वामी पण आपलं पुस्तक हरिभक्ती विलास या ग्रंथामध्ये म्हणतायत की वैष्णवाचं आचरण महत्त्वाचं आहे। आणि ते म्हणतात की ज्याप्रमाणे बेल मेटलला मर्क्युरीशी मिसळ करून सोन्याची निर्मिती करता येते त्याचप्रमाणे दीक्षा घेऊन व्यक्ती वैष्णव बनू शकतो। तर आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात व्यपाश्रित्य आपण गुरु स्वीकारलं पाहिजे ज्याद्वारे आपण संपूर्ण जगाला कृष्ण भावनाभावित करू शकतो। नारद म्हणाले की तू भगवंताची पूजा शुद्ध पाण्याने पुष्पमाळेने फळांनी फुलांनी भाज्यांनी जे काही जंगलामध्ये मिळेल त्याद्वारे भगवंताची पूजा कर आणि अशा प्रकारे तुळशी दल अर्पण कर भगवंताला निश्चितपणे अतिशय प्रिय होते। या ठिकाणी तुळशी दलांचं महत्त्व दिलेलं आहे। प्रत्येक हरे कृष्ण मंदिरामध्ये तुळशी पूजा केली जाते आणि पश्चिम राष्ट्रामध्ये तुळशीची पूजा करणं अतिशय कठीण होतं पण इस्कॉन भक्त श्रीमती गोविंदासी यांनी आता पश्चिम देशामध्ये पण तुळशीचे रोपं लावलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जगभर आता तुळशीची पूजा चालू आहे। तर तुळशीची पानं आहेत हे अत्यंत महत्त्वाची आहेत की शालिग्राम शिला आहे त्याची पूजा त्याद्वारे करता येते। यमुना आणि गंगा ह्या नद्या पवित्र आहेत त्यामुळे त्यांचं पण पाणी अतिशय पवित्र मानलं जातं। मग पश्चिम देशामध्ये यमुना आणि गंगासारख्या नद्या नाही आहेत, मग जे काही पाणी आहे जे काही स्वच्छ आहे आणि स्वच्छ रीतीने गोळा केलेलं आहे त्याचा वापर करून आपण भगवंताची सेवा करू शकतो। विशेषतः तुळशीपत्र अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुळशीपत्र वाढवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। आणि अशा प्रकारे ध्रुव महाराजांना जे काही कंदमुळं आणि फळं फुलं उपलब्ध आहेत त्याद्वारे भगवंताची पूजा करण्याची सूचना केली आहे। भगवद्गीतेमध्ये पण भगवान सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम। तर जे काही भगवंताचे प्रतिनिधी सांगतायत त्याशिवाय इतर काही अर्पण करण्याची आवश्यकता नाही। आपल्या मनाने आपण भगवंताला काही अर्पण नाही केलं पाहिजे। जे काही फळं फुलं ब्रह्मांडामध्ये उपलब्ध आहेत ते आपण काळजीपूर्वक भगवंताला अर्पण केलं पाहिजे। आणि नारद म्हणाले की अशा प्रकारे तू जेव्हा भगवंताची भगवंताच्या रूपावरती चिंतन करशील आणि जो भक्त सदैव भगवंताचं चिंतन करतो, भक्ती करतो, तो शांत होतो, तो धीर व्यक्ती बनतो आणि सदैव संतुष्ट राहतो. तर भक्ताकरता भगवंताची पूजा अत्यंत आवश्यक आहे. न कळताने मनामध्ये भगवंताचं ध्यान करावं, त्याने पूजा पण केलं पाहिजे. जे निराकारवादी आहेत ते भगवंताची पूजा करण्याचं कष्ट करत नाही, पण आपण मात्र निराकारवाद्यांचं अनुगमन करू शकत नाही. ध्रुव महाराज या ठिकाणी सांगतायत की अशा प्रकारे आपण पूजा केलं पाहिजे. भक्त जो आहे हा स्वतःकरता अन्न मिळवण्याकरता जास्त आतुर नसतो. जी काही फळं फुलं भगवंताला सहजरीतीने प्राप्त होतात तो ते अर्पण करून संतुष्ट राहू शकतो. आणि त्यामुळे भक्ताने जास्तीत जास्त जिभेचे सोसले पुरवण्याकरता अधिकाधिक मधुर जे काही पदार्थ आहेत ते खाण्याचा जास्त प्रयत्न करू नये. अर्थात भगवंताला नैवेद्य दाखवलेले सर्व पदार्थ हे पवित्र असतात, त्यामुळे ते पदार्थ आपण घेऊ शकतो. मुख्य मुद्दा असा आहे की भक्ताने मर्यादित आपला आहार ठेवला पाहिजे आणि जिभेची संतुष्टी करण्याकरता प्रयत्न नाही केला पाहिजे, अति प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि नारद मुनी म्हणाले, हे ध्रुवा, तू अशा प्रकारे मूर्तीची पूजा कर, मंत्राचा जप कर, भगवंताच्या कार्यांवरती ध्यान कर, भक्तियुक्त सेवेमध्ये नऊ प्रकार आहेत, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, वंदनम, दास्यम, आत्मनिवेदनम इत्यादी. तर ध्रुव महाराजांना अशा प्रकारे अनेक प्रकारे भगवंताची सेवा करण्याची सूचना दिलेली आहे. मायावादी जे असतात ते भगवंताला एक सामान्य जीव समजतात. खरं तर भगवंत अशा प्रकारे जबरदस्तीने जन्म घेत नाही, ते स्वेच्छेने आपल्या स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी आलेले आहेत. तर भगवंताला कसलं कर्मवंदन नाही आहे. भगवंताची जे भगवंताचा जो अवतार आहे तो त्यांच्या अंतरंग शक्तीद्वारे होत आहे. हा हे अंतर आहे. तर बद्ध जीव जो आहे त्याला जबरदस्तीने वेगवेगळे शरीर धारण करावं लागतात त्याच्या कर्माने, त्याच्या दैवाने. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा प्रकट होतात तर ते काही प्राणी स्तरामध्ये जन्म घेत नाहीत. जरी त्यांनी वराह अवतार धारण केला तर ते काही साधारण डुकर नव्हते. त्यांचं जे जन्म आहे, त्यांचं कर्म आहे, हे सर्व अचिंत्य होतं. आणि भगवद्गीतेमध्ये हे स्पष्ट सांगितलेलं होतं की भगवंत आपल्या आत्मशक्तीद्वारे प्रकट होतात. त्यामुळे भक्त जे आहेत त्यांनी भगवंताला सामान्य व्यक्ती न मानता भगवंताच्या सर्वच रूपांची पूजा ते अंतरंग शक्तीद्वारे प्रकट झाले असं म्हणून स्वीकार केली पाहिजे. ब्रह्मसंहितेत म्हटलेलं आहे, आनंद चिन्मय रस प्रतिभाविताभिस, की सामान्य जीवात्म्याला भगवंताच्या बरोबरीचं कधीही मानलं पाहिजे. आणि चैतन्य महाप्रभू मायावादी कृष्ण अपराधी म्हणून त्यांची भर्त्सना करत असत. अशा प्रकारे ध्रुव महाराजांना नारद मुनींनी भगवंताच्या लीलावरती ध्यान करायला सांगितलेलं आहे. भगवंताचे नाव अतिशय पवित्र आहेत आणि विशेषत ह्या कलियुगाकरता हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप सूचित केलेला आहे. तर जो साधक आहे त्याने पूर्वीचे जे भक्त आहेत त्यांनी जशी पूजा केलेली आहे त्यांच्या पदचिन्हांचं अनुगमन केलं पाहिजे आणि अशा प्रकारे जप करत सदैव मनामध्ये हृदयामध्ये भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. तर जर एखाद्या व्यक्तीकडे जर सर्व वस्तू नसतील तर मनामध्ये तो ध्यान करू शकतो आणि भगवंताची पूजा करू शकतो. एवं कायेन मनसा वचसा च मनोगतम परिचर्यमानो भगवान भक्ती मत परिचर्यया पुंसा मायिना सभ्यम भजताम भाववर्धना श्रेयो दिशंते भीमतम यद्धर्मादिषु देहिनाम. तर जो कोणी गंभीरपणे भगवंताची सेवा करत असेल मन शब्द आणि शरीराद्वारे, आणि जो दृढपणे नियमांचं पालन करत आहे, तर निश्चितपणे त्याच्यावर भगवंताची कृपा आहे. आणि जर असा भक्त जर त्याला जर इतर इच्छा असतील धर्म अर्थ काम मोक्षाच्या, निश्चितपणे त्या सर्व इच्छा त्याच्या पूर्ण होतील. या ठिकाणी भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे की भक्ती एवढी शक्तिशाली आहे की तर काही इच्छा असतील तरी पण भक्ती केलं पाहिजे आणि भगवंत त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. पण जर कोणी मुक्तीचे मुक्त होण्यामध्ये रुची ठेवत असेल मग मात्र त्याने केवळ 24 तास भगवंताची सेवा केलं पाहिजे आणि सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीपासून दूर राहिलं पाहिजे. या ठिकाणी ध्रुव महाराजांना सांगण्यात आलेलं आहे की जर त्यांना इंद्रिय तृप्तीची जर इच्छा नसेल तर त्यांनी भगवंताची प्रेममय सेवा करावी, त्याला अपवर्ग म्हटलेलं आहे. जर व्यक्तीला या जगामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर त्याला भौतिक ग्रहावरती जाण्याची इच्छा असते, इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा असते, पण खरा जो मोक्ष असतो तो कसल्याही भौतिक इच्छेशिवाय प्राप्त होणार असतो. म्हणून भक्तिरसामृत सिंधूमध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन अन्याभिलाषिता शून्य असं केलेलं आहे. केवळ शुद्ध व्यक्तीच भक्तियोगामध्ये प्रगती करू शकतात आणि अशा प्रकारे जे कार्य आहे त्यांना अपवर्ग म्हटलेलं आहे. धर्म अर्थ काम हे इंद्रिय तृप्ती करतायत आणि मोक्ष जे आहेत हे निराकार वादन करतायत. आणि मोक्षापेक्षा पण जेव्हा श्रेष्ठ व्यक्ती होतो तर त्याला विमुक्ती म्हटलेलं आहे आणि अशा विमुक्तीमध्ये तो व्यक्ती भगवंताचा संग प्राप्त करून भगवंताची प्रेममय सेवा करतो. जेव्हा ध्रुव महाराजांना नारद मुनींनी अशा प्रकारे उपदेश केला तर ध्रुव महाराजांनी नारद मुनींना प्रदक्षिणा घातली, दंडत प्रणाम केला आणि ते मधुवनाकडे निघाले. ध्रुवनाथ मधुवनमध्ये तपस्या करण्याकरता गेल्यानंतर नारद मुनींनी विचार केला की आपण त्याचे वडील राजा उत्तनपादकडे जावं. जेव्हा नारद मुनी राजाकडे गेले तर राजाने त्यांना दंडत प्रणाम केला, बसण्याकरता आसन दिलं आणि नारद मुनींनी विचारलं की हे राजा, तू चेहरा सुकलेला दिसतोय, तू दुःखी दिसतोय, काय कारण आहे? तुझ्या धर्म अर्थ काम मोक्षामध्ये कसली बाधा आलेली आहे का? धर्म अर्थ काम, नारद मुनी या ठिकाणी मोक्षाविषयी विचारलं नाही, कारण जो राजा असतो त्याला धर्म अर्थ आणि काम या गोष्टीमध्ये रुची असते. मग राजा अशा प्रकारे आपलं हृदय सांगू लागला, म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी माझ्या पत्नीला अतिशय आसक्त असल्यामुळे माझं पतन झालं आणि माझा मुलगा केवळ 5 वर्षाचा असताना मी त्याचा अपमान केला आणि तो माझं घर सोडून निघून गेला, हे मला अतिशय दुःख झालेलं आहे. अशा प्रकारे कसलाही अपराध नसताना ध्रुव महाराजांना जंगलात जावं लागलं, त्याचं अतोनात दुःख उत्तानपाद महाराजांना होत होतं आणि ते म्हणाले की माझ्या मुलाचा चेहरा तर इतका सुंदर होता, त्याच्या कष्टाची मी आता चिंतन करत आहे, त्याचं रक्षण होत नाही, कदाचित त्याला भूक लागली असेल, कदाचित कोणी त्याच्यावरती आक्रमण केलं असेल. अहो मे बत दौरात्म्य स्त्री अजितस्योपधारय यो अंक प्रेम नारुक्ष अंतनाभ्य घनंत सप्तम. मी किती दुर्दैवी आहे, मी माझ्या पत्नीला आसक्त होतो, तो मुलगा प्रेमाने माझ्या मांडीवर येऊ इच्छित होता पण मी त्याचं स्वागत केलं नाही, नंतर मी त्याला थोपटलं पण नाही आणि किती कठोर हृदयाचा मी झालो होतो. नारद मुनी म्हणाले मामाशुच स्वस्तनयम देवगुप्तम विशांपते तत्प्रभावम अभिज्ञाय प्रावृंगते यद्यशो जगत. हे राजा, तू आपल्या मुलाचा शोक करू नकोस, कारण भगवंत त्याचं रक्षण करत आहेत. जरी तुला त्यांच्या प्रभावाची कल्पना नाही आहे पण त्यांचं प्रभाव तिन्ही लोकांमध्ये पसरलेला आहे. कधी कधी आपण ऐकतो की थोर साधू भक्त जंगलामध्ये जातात आणि भगवंताचं चिंतन करतात. प्रश्न असा पडू शकतो की कसं काय जंगलामध्ये कोणी राहू शकतो आणि त्यांचं रक्षण होऊ शकतं? या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो शरणागत व्यक्ती आहे निश्चितपणे भगवंताचं सदैव रक्षण करणार. आणि ध्रुव महाराजांचे जे वडील होते ते चिंतित होते की 5 वर्षाचा मुलगा जंगलामध्ये गेलाय, त्याचं रक्षण कसं होईल? पण या ठिकाणी नारद मुनी खात्रीने सांगतायत की कोणीही कोठेही जर भगवंताची भक्ती केली तर सदैव त्याचं रक्षण केलं जातं. हरी वो सुदुष्करं करं कृत्वा लोकपालेरपि प्रभु एष्यत्य चिरतो राजन यशो विप्लुय यस्तवा. हे राजा, तुझा जो पुत्र आहे तो अतिशय योग्य आहे आणि तो असे कार्य करणार आहे की जे थोर थोर ऋषीमुनींना आणि राजांना पण प्राप्त नाही आहे आणि लवकरच तो तुमचं यश सर्वत्र पसरवून पुन्हा घरी परत येणार आहे.
या ठिकाणी आपण पाहिलं की ध्रुव महाराज हे दृढ निश्चय होते. प्रत्येक भक्ताने पण अशा प्रकारे जीवनामध्ये दृढ निश्चय पाळला पाहिजे, जेणेकरून तो भगवंताला संतुष्ट करेल आणि ज्याद्वारे तो भगवत धामाला परत जाईल.